चीनी मंडी .com पॉडकास्ट।
महाराष्ट्रात 50 साखर कारखान्यांमध्ये गाळप बंद। राज्यातील ऊस गाळप हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे। यंदाच्या हंगामात महाराष्ट्रात 195 साखर कारखान्यांमध्ये गाळप सुरू होतं। त्यातील जवळपास 50 साखर कारखान्यांमध्ये गाळप बंद करण्यात आलं आहे। संबंधित कारखान्यांच्या क्षेत्रातील ऊस संपल्यामुळं हे कारखाने बंद करण्यात येत आहेत। दरम्यान महाराष्ट्रात आतापर्यंत 96.50 लाख टन साखरेचं उत्पादन झालं आहे। गेल्या हंगामात महाराष्ट्रात 107 लाख टन साखर तयार झाली होती। महाराष्ट्रात यंदा 195 साखर कारखान्यांनी गाळप सुरू केलं होतं। हंगामात 7 मार्चपर्यंतच्या ताज्या आकडेवारीनुसार 1867 लाख टन ऊस गाळप झालं। त्याद्वारे आत्तापर्यंत 96.50 लाख टन साखर तयार झाली आहे आणि सरासरी उतारा 11.12% आला आहे। कोल्हापूर विभाग उताऱ्यामध्ये आणि गाळपामध्ये आघाडीवर असल्याचं दिसत आहे। कोल्हापूर विभागात सर्वाधिक 199 लाख टन ऊस गाळप झाला आहे। त्या विभागात 12.26% साखर उतारा मिळाला असून त्यातून 244.63 लाख क्विंटल साखर तयार झाली आहे। पाठोपाठ सोलापूर विभागात 197.79 लाख टन गाळप झालं आहे। त्या विभागात 10.19% उतारा मिळाला असून 201 लाख क्विंटल उत्पादन झालं आहे। पुणे विभाग तिसऱ्या क्रमांकावर असून 182 लाख टन गाळपातून 11.44% रिकव्हरीनं 208 लाख क्विंटल साखर तयार झाली आहे। गेल्या आठवड्याभरात कार्यक्षेत्रातील ऊस संपल्यानं कारखान्यातील गाळप थांबवण्यास सुरुवात झाली आहे। यात सोलापूर विभागातील 16 कारखाने बंद करण्यात आले आहेत तर कोल्हापूर विभागातील 14 कारखाने ऊस संपल्यामुळं बंद झाले आहेत। गाळपासाठीचा ऊस संपत असल्यानं शेवटच्या टप्प्यात कारखाने बंद होण्याचा वेग वाढण्याची शक्यता आहे। यंदाचा हंगाम राज्यात एप्रिलच्या मध्यापर्यंत चालण्याची शक्यता आहे।